वादा कर ले साजना, तेरे बिना मैं ना रहू, मेरे बिना तू ना रहे हो, के जुदा, आणि असे सगळे जे सॉन्ग्स बनलेले असतात ना, त्याच्यामुळे खूप जास्त आपल्याला वाटत असतं की आपलं जे वचन आहे ते पूर्णच होणार आहे, पण तसं काही होत नाही ऍक्च्युली. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर लौट कर आ गई हूँ मैं. आणि बऱ्याचदा असं होतं ना की तुला ना मी अगदी फुलासारखी जपेन, तू म्हणशील ते सगळं ऐकेन, आणि मग नंतर घरामध्ये फक्त आणि फक्त मोलकरीण बनून ठेवलेलं असतं आपल्या त्या रिस्पेक्टिव्ह पार्टनरला. बऱ्याचदा असं होतं की लग्नाच्या आधी खूप सगळे प्रॉमिसेस केले जातात आणि लग्नानंतर त्यातलं होत काहीच नाही. इकडे तर बऱ्याचदा रिलेशनशिपमध्ये सुद्धा असे प्रॉमिसेस केले जातात आणि ते रिलेशनशिप टिकतच नाही, आणि मग पुढे होतं ब्रेकअप आणि त्याच्यामुळे होतो खूप जास्त मानसिक त्रास. असंच सांगण्यासाठी एक कॉल आला होता आता.
हॅलो, मी उत्कर्षा बोलतीये.
हाय उत्कर्षा, मला सांग, प्रॉमिस डे आपण सेलिब्रेट करतोय आज, तर असं कुठलं प्रॉमिस आहे जे तू कुणाशी तरी केलं असेल किंवा तुझ्याशी कुणीतरी केलं असेल पण ते प्रॉमिस कधीच पूर्ण झालेलं नाहीये?
हा, माझ्या लाईफ मध्ये असा इन्सिडेंट झाला होता की कोणीतरी मला प्रॉमिस केलं होतं पण ते काही पूर्ण केलं नाही.
अच्छा, काय केलं होतं प्रॉमिस?
लाईफ टाइम सोबत राहण्याचं. खूप असे मोठे मोठे प्रॉमिसेस केले होते, फ्युचर मध्ये आपण सोबत राहू किंवा सगळं टाइम वगैरे स्पेंड करू, पण तो प्रॉमिस काही पूर्ण केला नाही एका व्यक्तीने.
अच्छा,
तो
सॅड, मला वाईट वाटतं हे ऐकून.
नाही कर सकते हम
उसके लिए कुछ नाही कर सकते. पण तुला काय वाटतंय, ते प्रॉमिस पूर्ण झालं असतं तर जास्त छान झालं असतं की आता पूर्ण झालं नाहीये तर तुझी लाईफ खूप छान आहे?
आता पूर्ण नाही झालंय ते प्रॉमिस म्हणून मी खूप जास्त खुश आहे, माझी लाईफ खूप खूप बेटर आहे.
मतलब जो होता है अच्छे के लिए होता है.
Yes, जो होता है अच्छे के लिए होता है.
थँक्यू सो मच. थँक्यू.
थँक्यू.
कुछ प्रॉमिसेस जो है ना वो टूटने में ही ज्यादा मजा होता है, आणि हेच तर कळालं आपल्याला या कॉल वरून. उत्कर्षा आत्ता जास्त खुश आहे, जर का तिचं ते प्रॉमिस पूर्ण झालं असतं तर आत्ता सगळं जे लाईफ मध्ये छान छान होत आहे ते झालं नसतं कदाचित. त्यामुळे जो होता है अच्छे के लिए होता है. पर आपके साथ ऐसा क्या हुआ है, कौन सा प्रॉमिस था जो आपने किया या फिर किसी ने आपसे किया पर वो कभी पूरा ही नहीं हुआ, क्या हुआ आपके बारे में बताइए, कुछ स्टोरी है क्या आपकी? स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बज जाते रहो.